प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू माकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
शक्ति उल चानूल
शांति उल चानूल शक्ति उल चानूल
शांति उल चानूल शक्ति उल चानूल
शांति उल चानूल शक्ति उल चानूल
प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो प्यारो प्यारो नाम ये नगरो
आनंद उल चानूल खुशी उल चानूल चानूल खुशी उल चानूल
आनंद उल चानूल खुशी उल चानूल
प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो
पवित्र है उल प्रेमी उल आंदुल
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 प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो
सच्चो सरी कार्यक्रम तोन केंजन वालट से बई भयडु ननिसे राकुनु प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मेकुन सब तोन नवसेवा अनिमाकुन आशा है कि इमट मवा नीट आईद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तोन केंजन लाई तैयार आईट होए प्यारो भयडित बहुन मेकुन मालूम है कि ए उद्यंग ने अमट नव नियम तल याकूब ना किताब तल अपनो अध्ययन तोन किसी रे मातुलम तिवड़ दोस्त लुड़ीट अम्मट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम ते हंदाना मुन्ने प्रभु ईसुन से बिंती की कम बादुड़ा ने इत पूरो दुनिया तुन घड़े कहन वाले माहौल सच्चो अनि जीव तो प्रभु नी अमट निवा धन्यवाद क्या तोलम की बड़े की इमामा कौन अबे तक अच्छे वालो इरतो नी ओंडे मामा जिंदगी ते उन्दी ओंडे नयो दिया तुन जोड़े किसी सीते इव सब मादिन लाई भी अमर नी कौन जीवा तल खूब धन्यवाद या तोलम प्यारो प्रभु नी इत घड़ी ते मावनी से बिंतियान की नेटाइद कार्यक्रम तपरो बरकत सिम अंडे यर सब केंजन वाले भैडा अने सेलक न नड्डुम थे बड़े बीमार हुए या फिर वो बांगे भी मुसीबत ते हुए थे इमा बड़ंग सब परेशानी ना समाधान किसी सिम धन्यवाद प्रभु ने इमा मावा बिंती तुन किंस थी अमटनी कुन सब माध्यम लाई धन्यवाद सीता के एक बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलकी तुना आमीन नवड़ प्यारो संगवालरी पिजड़ा कार्यक्रम ते अमट याकूब ना किताब तला देना रण पाड़ता उन्दी वचन तल अरिकुन नालू वचन लुगुस विचार गीतम अनिर्ण अमट अपनो कार्यक्रम ते याकूब ना किताब तले अदेना रण पाठ तले संयुम वचन तल अरिकुन तेरा वचन लुगुस विचार गीकम ते इमट सब यु वचन नु पड़ा ध्यान तल के जट प्रभु जी मेवा जीवा ते आनंद खुशी ओंडे मेवा जिंदगी ते पुरो शांति सैनोल याकूब ने चिट्ठी ता दूसरो पाठ ता उन्दी वचन तल अरिकुन तेरा वचन लुगुस मवा खास मांधे समझते मवा व्यवहार उन्दे वचन तल अरिकुन मुंद वचन लुगुस याकूब गरीबनी धन दौलत वाले रंटे झुंड नु आपुसते व्यवहार तुन बते कहना बात ते बोल नालू वचन ते सवाल पूछी गया तो ले तो बड़ंग भेदभाव हल्के विट ओंडे बुरो हिकमत तल यानी के टोड्डी हुड़सी कुन न्याय क्यान वालर मिनी ठहरे माइकिट याकूब ता किताब अदेना रण पाटता सयू वचन ते प्रभु माकुन इहुन करश्चिरे मात तो लई इग्गा केंज किट प्यारो भैडिट ये दुनिया तोड़ गरीब लोगोड़ परमेश्वर इदे निनल आज तोल कि वोड़ विश्वास ते धनी आयड़ अनियत राज तोड़ भागीदार आयड़ बदन वायदा बोल तनवोड़ प्रेम क्यान वालोड़ सीतोल याकूब इद वचन ते विश्वासीड़ भैड़ इंजी कुन वैता तो लाई कुछ मंडलिंग ने वड़ुल गरीब विश्वास इन बिल्कुल नीचो वाले नजर तल हुड़ी तोड़े फिर भी बोल आत्मिक रूप तल मंडली तोल सबसे धनी मानवल आशीष के माई तो लई माकुन परमेश्वर ता काम तुन समझे मायना जरूरत है परमेश्वर अपनो वचन ते पवित्र पोथी बाइबल ते उत्पत्ति तल अरिकुन प्रकाशन ता किताब लुगुस इदमांदी तुन साफ वैचिसी तो लई की वोन गरीबनी कंगाल न चिंता है ये दुनिया तंग लई संदेश आई बेगा गरीब न संग ने अच्छा व्यवहार है ले बपोड़ मानवल वड़ुल स्वभाव वाले मानवल बोल नयो किनार तलाई ले पैदा आयोल अपोड़ तक गरीब नु ये दुनिया ते सच्चो नया हेल्प उठनल वो संग ने ठीक व्यवहार हल्के वो एक जरा सो के नट की परमेश्वर ता वचन इधन बारे ते बड़ंग इंताई पर गरीब नु बोल मूरख ना टोडीता तलवार तल ओंडे ताकत वाले ला कई वाले बचे क्या तो लई अयुब ता किताब अदेना संयुक्त पाठ ता 15 वचन ते ओंडे अयुब ता किताब ते अदेना 36 पाठ ता 15 वचन ते प्रभु मा कुन इउन करश्चिरे मात तो लई वोल दिन दुखिड़ुन ओड़ा दुख नल छोड़े किसु ता तो लई ओंडे दुख ते ओड़ा कौक नु खोले क्या तो लई पुरानो नियम ते भजन संहिता ता किताब अदेना 9 पाठ ता 18 वचन ते इहुन लिखे माताई यदि मी करुं पवित्र पोती होए ते इमट भिना संगने युवचन कनु हुड़सी सके माई तोड़े अनि अन्ना मी हिनल युवचन कनु पाड़े मासरे मातोना बाड़ी की गरीब लाचार हमेशा तलाई बोड़ुन बरंसियल अन्नल उन्डे नाही दुखीड़ आशा हमेशा तलाई नाश आयल भजन लिखे कैन वाले फिर इगा इन तो लय की निवड़ गोड़ आपी बसे मासीदा नोड़ ये परमेश्वर ती इमा अपनो भलाई तल कंगन न लाई व्यवस्था कीतोनी। उन्हें मुन्ने भजन संहिता ता किताब तैयार देना 68 पाठ ता 10 वचन ते प्रभु माकुन यून वैश्चर्य मत बोलाई। उन्हें भजन 69 पाठ ता 32 वचन ते प्रभु यून भी माकुन वैश्चर्य मत बोलाई। बाड़ी के परमेश्वर गरीब ना किंजी तोल उन्हें अपनो लोग उड़न बोल बने मत तोड़े बुरो हलिन नोड़। इतने बात ते भजन 72 पाठ ता 12 नी 13 वचन ते मट यून करिता तोड़म। बाड़ी की बोल प्रभुन केन वाले गरीब ना उन्हें दुखड़ा अनि बेसहारा लोगोड़ा छुटकारा क्या नोल बोल कंगाल अनि गरीब ना परो तरस्त ना नोल उन्हें गरीब ना परान तुन बचे क्या नोल। उन्हें इतने बात ते भजन 1900 पाठ ता 17 वचन ते अमट यून करिता तोड़म। बोल दिन लाचार ता प्रार्थना पर रो ध्यान से आतो लई उन्हें बोला प्रार्थना तुन अलग अल समझ मायोल। उन्दी वचन ता बात ते दूसरो वचन है जो गरीब न लाई परमेश्वर ता चिंता ता बारे ते बते गया ता ही। उन्हें इदन बात ते भजन सहिता 45 ते अमट पढ़े माय तोड़म की वड़ुल है जो की वायनुल उन्हें धार्मिकता ताल ए दुनियत पर रो राज कहनुल। पुरानो नियम ते यशल भक्ताना किताब अदेना 11 पाठता 4 वचन ते अमट यून पढ़े माय तोड़म। पर वोल धार्मिकता ताल गरीब ना न्याय कहनुल। परमेश्वर ता करुम ए दुनिया तोड़ धनी रनी शक्ति वाले ना जरिया ताल गरीब ना संग ने बुरो व्यवहार ता खिलाफ ते वनकन लाई लैसो मांदी गई। उन्दे दिया वोड़न अपनो इद व्यवहार तलाई परमेश्वर तुन जवाब से आना है। पर गरीब लोग और आत्मा तांग मादिंग ने धनी आचे सके माई तोड़ाई। उन्दे ये ले गरीब तुन हुड़न लाई खास मांदी है। वड़ू गरीब तकरुम आत्मा ता दौलत आचे सके माई ताई। बल्कि वड़ूल धन दौलत वाले आत्मिक रूप तल कंगालानी अलग रंग नोल आचे सके माई तोलाई। प्यारो भाड़ी टैनी से लखनित याकूब ता किताब देना रण पाठ ता सारूंगनी योड़ू वचन कने अमट यून करिता तोड़म। परे मठ गरीब ना बेजाती क्या तोड़ी मी पर उपद्रा बोर्ड क्या तोड़ अने अदालत ते बोर्ड घसीटे क्या तोड़ धनी लोगोड़ क्या तोड़ मी कुन मसीह ना असल पुड़ पुड़ता अद्दे न बदनाम क्यान वाले ओंडे आंदुड़ खेल ले। न्यान गरीब लोगोड़ अपनो नजर तुन परमेश्वर ता परो लगे क्या न बजाय राजनीति वालड नेता लोड़ परो लगे किए तोड़ाई। पर नेता लोड़ा नजर वोड़ा वोट न परो लागता है। इदन लाई चुनाव खत्म आया न बात ते गरीब न लाई वोड़ा चिंता भी मारसी अंता है। उन्हें गरीब बेगा मन तो लाई अगई वोल मंजरे मत तो लाई। नेता लोड़ गरीब नू अच्छा अच्छा नाम से कुन तसल्ली से आना कोशिश क्या तोड़ाई। पर वोड़ा हालत ते सुधार तताना उपाय बिल्कुल अलके वोड़ ना वोड़ प्यारोरित गरीब भैड अनि सेलक इतंग परमेश्वर ता कर रू मिलाई पढ़ाई सुंदर कार्यक्रम है। मिवा आशा ता पूर्ति सिर्फ प्रभु यीशु मसीह ने है। बाड़ी की सिर्फ बोले है बोल गरीब ना दुख अनि मुसीबत नु समझमासी सके माइक तो लई अंडे वोड़ा समाधान भी किसी सके माइक तो लई। इग जरा सो ख्याल ते रैकेट की बपोड़ी मट बोले गरीब ता संग ने बुरो व्यवहार क्या तोड़ी त्यात बखत ते इमट सब नोल मुखियाल याने की बोड़ोले इत पुरो दुनिया तुन घड़े कैन वाले परमेश्वर ता निंदा क्या तोड़ी इमट मसियाल ईशु ना बुराई क्या तोड़ी। याकूब ता किताब अदेना रण पाठता 8 वचन ते इउन लिखे माता है। पवित्र पोथी ने परमेश्वर ता राजता असली नियम इदान पड़ोसी ने अपनुत लेका प्रेम रट इउन के विरिट ते ठीक के विरिट यदि परमेश्वर तुन खुश कहना चाहे मायतुर ढोए ते ओंडे वना हुकुम तुन माने कहना चाहे मायतुर ढोए ते ओंडे इमट चाहे मायतुर की अपनो जवाबदारी तुन पूरो क्या नोड़। तो याकूबीगा बतिका तो लेकिन मिकुन बड़ंग कहना चाहिए इम अपनो पड़ोसिन अपन तले का प्रेम रहा। मूसा ना सारो व्यवस्था ता इंदाना ಇದ್ದೇ ಮತಲಬಾಂದ್. ಯಾಕೂಬ್ ತ ಕಿತಾಬ್ ಅದಿನ ರಣ್ ಪಾಡ್ತ ನೋ ವಚನ್ ತೇ ಇವನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ. ಪರ್ಯದಿ ಮಠ ಬೋನೆ ಸಂಗ್ನೆ ಬೇಮಾನಿ ಕ್ಯಾ ತೊಳಿಟ್ ಹೋಯ್ತೆ ಉಂಡೆ ವ್ಯವಸ್ಥಾ ಮಿಕುನ್ ಗುಣವಾಲೆ ಠೇರೆ ಕ್ಯಾ ತಾಯಿ. ಪಟ್ಟೊಡ್ಡಿ ಹುಡ್ಸಿ ವ್ಯವಹಾರ ಕೆ ವಿಡಿತೆ ಪಾಪ್ ಕೆ ವಿಡಿಟ್ ನಿಯಮ ತಲೇಕ ದೋಸಿ ಠೇರೆ ಮಾ ಇಡಿಟ್ ನಾ ಉಡ್ಪ್ಯಾರ ಉಡಿಟ್. ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವ್ಯವಸ್ಥಾ ಗರೀಬನಿ ಧನ್ ದೌಲತ್ ವಾಲ್ಡೆ ನಡ್ಡುಮ್ತೆ ಊಚ ನಿಚ್ ತವಾರೆ ತೆ ಬತೆ ಗ್ಯಾತಾಯಿ. ಉಂಡೆ ಈ ತಲ್ ಭೇದ್ಭಾವ್ ರೀತೊಲೈ ಕಿವೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ನಜರ್ ತೆ ವ್ಯವಸ್ಥಾ ತೋನ್ ಹಲ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ದೋಸಿ ಠೇರೆ ಮಾಯ್ತೊಲೈ. ಬೋಲೆ ಮಾನವಾಲ್ ಇವನ್ ಇಂಜಿ ಸಖೆ ಮಾಯ್ತೊಲೈ ಕಿ ಅನ್ನ ಕಲ್ಲು ನಲ್ಲೆ ಅನ್ನ ಬೋನೆ ಜೊಕ್ಕು ನಲ್ಲೆ ಉಂಡೆ ಬಪ್ಪೊಳೆ ಬೋನೆ ಸಂಗ್ನೆ ಬುರೋ ವಿಚಾರಲ್ ಕಿವೋನ್ ಅನ್ನ ವಡುಲ್ ಬೇದಾಗ್ ಮಾನವಾಲ್ ಆಂದನ್ ತೇ ಮೀಲೈ ಈಗ ಒಂದು ಖಾಸ್ ಸಂದೇಶಾಯಿ. ಉಂಡೆ ಮುನ್ನಡ ವಚನ್ತೆ ಲಿಖೆ ಕ್ಯಾನ್ವಾಲೆ ಯಾಕೂಬ್ ಇದನ್ನ ಭಾರತೆ ಬಾಂಗೆ ಬತಿಗಾತೊಲೈ. ಯಾಕೂಬ್ ನ ಕಿತಾಬ್ ಅದನ್ನ ರಣ್ ಪಾಡ್ತಾ ದಸ್ ವಚನ್ತೆ ಪ್ರಭು ಮಾಕೊನ್ ಇವನ್ ವ್ಯಾಚರ್ಯ ಮಾತ್ಪುಲೈ. ಬೋಲ್ಪೂರ್ ನಿಯಮ್ ತ ಸಮಾಂದಿನು ಮಾನಕಿ ಸಿವರ್ರೈ ಉಂದಿ ಮಾಂದಿತ ದೋಸಿ ಆತ್ತೋಲ್. ಬೋಲ್ಪೂರ್ ನಿಯಮ್ ತಿನ್ನಲ್ ದೋಸಿ ಆತ್ತೋಲ್. ಈಗ ಯಾಕೂಬ್ ಮಾಕೊನ್ ವ್ಯಾಚರ್ಯ ಮಾತ್ತುಲೈ ಕಿ ಯದಿ ಇಮಟ್ ವ್ಯವಸ್ಥತ ಉಂದಿವಿ ನಿಯಮ್ ತುನ್ ಉರತ್ತಿರ್ಟ್ ಹೋಯ್ತೆ ಇಮಟ್ ಸಾರೋ ವ್ಯವಸ್ಥತುನ್ ಹಲ್ಮಾನಿ ಕ್ಯಾನ್ ವಾಲಿನ್ ಲೇಖ ದೋಸಿ ಅಂದಿಟ್. ಇದ್ದಿನ್ಸ ಬಾಂಗಿಬಿ ಫರಗಲ್ಲರ್ರು ಕಿಮಟ್ ಬೇನ ನಿಯಮ್ ತುನ್ ಹೈಲೆ ಮಾನಕೆ ಬಿಟ್ ಇಮಟ್ ಉಂದೆ ನಿಯಮ್ ತುನ್ ಉರತ್ತಾ ತೊಡಿಟ್ ತೇ ಬಿ ದೋಸಿಡ್ ಅಂದಿಟ್. ಉಂಡೆ ಇಮಟ್ ಸಾರೋ ನಿಯಮ್ ಕುನು ಉರತ್ತಾ ತೊಡಿಟ್ ಅದ್ ಘಡಿ ತೆ ಬಿ ಇಮಟ್ ದೋಸಿಡ್ ಅಂದಿಟ್. ಇದರಂಗ್ನೆ ಅಮಟ್ ಸಬ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಾಮ್ನು ಬುನ ವ್ಯವಸ್ಥತುನ್ ಉರತ್ತನ್ ವಾಲೆಡ್ ದೋಸಿ ಮಾನವನ್ ಲೇಖ ನೆತ್ತೋಡಿ. ಇದ್ದಲ್ಲೈ ಬೋಲ್ ಇವನ್ ವಂಕ್ತೋ ಲೈಕ್ ಇಬ್ಬರು ವಿಚಾರ್ ಮಿನಿಕೆ ಮಟ್ ಓಲೆ ಇವನ್ ಬಿತ್ತೋ ಲೈಕಿ ಇಮ ಬೊನೆ ಜೋಕ ಕಿ ಮಿನಿ. ಇದ್ದಲ್ಲೈ ಇಮಟ್ ಬುರು ವಿಚಾರ್ ತೋ ಅಲ್ಕೆ ಬಿಟ್ ಪರ್ಬುನೆ ಜೊಕ್ಕನ್ ಲೇಖಾಡ ಕಾಮ್ ಕಿ ತಿಡ್ತೆ ಇಮಟ್ ವ್ಯವಸ್ಥತುನ್ ಹಲ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆಡ್ ಲೇಖ ಠರೆ ಮಾತಿಟ್. ಇದರಂಗ್ನೆ ಇಮಟ್ ವ್ಯವಸ್ಥತ ಉಂದಿವಿ ನಿಯಮ್ತುನ್ ಉರತ್ತನ ಕಾರಣತಲ್ ಪೂರ್ವ ವ್ಯವಸ್ಥತುನ್ ಕರತ್ತನ್ ವಾಲೆಡ್ ಆಸಿ ಅಂತೊಡಿಟ್. ನಾವುಡ್ ಪ್ಯಾರೋ ಸಂಗ್ ವಾಲಡಿಟ್ ಯಾಕೂಬ್ ತ ಕಿತಾಬ್ ಅದಿನ ರಣ್ ಪಾಡ್ತಾ ಬರವಚಂತೆ ಅಮಟ್ ಇವನ್ ಕರಿತಾ ತೊಳಂ ಓಳ್ ಲೇಖ ಒನ್ ಕಟ್ ಅನಿ ಓಳ್ ಲೇಖ ಕಾಮ್ಗಿ ಕಟ್ ಬೋಳ ನ್ಯಾಯ ಆಜಾದಿತ ನಿಯಮತ ಲೇಖ ಆಯಲ್. ನಾವೋಡ್ ಪ್ಯಾರೋ ಸಂಗ್ ವಾಲಡಿತ್ ಇದ್ ಆಜಾದಿತ ವ್ಯವಸ್ಥ ಪ್ರಭು ಯೀಶು ಮಸೀನ ವ್ಯವಸ್ಥಾ. ಪ್ರಭು ಯೀಶು ಮಸೀಲ್ ನಯೋ ನಿಯಮತೆ ಯೌನನ ಕಿತಾಬ್ ಅದನ ಚೌದ ಪಾಠ ಪಂದ್ರ ವಚನತೆ ಮಾಕುನ್ ಇವನ್ ವ್ಯಕ್ತ ತೊಲೈ. ನಾಕುನ್ ಪ್ರೇಮ್ ಕಿಕಿಟ್ ತಿನ್ನವ ಹುಕುಂಬಿ ಮನೆ ಕಿಕಿಟ್. ಉಂಡೆ ಮುನ್ನೆ ಯೌನನ ಕಿತಾಬ್ ತೆ ಅದೇನ ಪಂದ್ರ ಪಾಡ್ತ ಬರವಚಂತೆ ಇವನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ. ಇದ್ ಆನ್ ನವ ಹುಕುಂ ಬಹುನನ್ನ ನಿಕುನ್ ಪ್ರೇಮ್ ಕಿತ್ತೋನ ಅವನ್ ಇಮಟ್ ಆಪುಸ್ತೆ ಪ್ರೇಮ್ ಕಿಮ್ಟ್. ಇದನ್ನ ಬಾತ್ ತೆ ಯಾಕೂಬ್ ತ ಕಿತಾಬ್ ತೆ ಅದೇನ ರನ್ ಪಾಡ್ತ ತೀರವಚಂತೆ ಪ್ರಭು ಮಾಕುನ್ ಇವನ್ ಕರೆಚ್ಚರೆ ಮಾತುಲೈ. ಬೋಳ್ ದಯಾ ಹೆಲಿಕೆ ಓಳ್ ಉಡ ನ್ಯಾಯತೆ ಪರಮೇಶ್ವರ ದಯಾ ಅಲ್ಕೆ ಬೋಲ್ ನ್ಯಾಯ ತಲ್ ದಯಾ ಪಳಾಂದ್ ನಾ ಉಡ್ಪ್ಯಾರ ಉಡಿಟ್. ಉಂದಿ ಬಾಳೋತ ದೇಸ್ತೆ ಉಂದಿ ಧನ್ ದೌಲತ್ ವಾಲೆ ಪರಿವಾರ ಮಂಜಿತ ಅನಿ ಓಳ್ ಈ ತಲ್ ಗಿರ್ಜಾ ರೋತೋಳ್ ಸದಸ್ಯ ಮಂಜಿತೋಳ್. ಬೇಗ ಖುಷಿಯಾಲಿತ ಖಬರ್ತ ಅಲಾವ ಉಂಡೆ ದೂಸರೋ ಮಾಂದಿತ್ ಪರೋ ಧ್ಯಾನ್ ಸಿಂಧೋಳ್ ಇದ್ ಪಳಾಯಿ ಗಿರ್ಜಾರೋನ್ ಮಂಜಿತ ಪರ್ ಬೇಗ ತ ಖುಷಿಯಾಲಿ ತ ಖಬರ್ ತ ಸಂಬಂಧ ಏಳು ಪರಿವಾರ ವಾಲಡ್ ಇವನೇ ಸಿಕಾಟಿತ ಮತ್ತೊಳ್ ಬಹುನ್ ಬೊಳೆ ಪೇನ್ಕನು ಪೂಜೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲಡ್ ಮಂತೊಳೈ. ಒಂದು ದಿಯ ರಾತ್ರಿ ಓಳ್ವಳುಲ್ ಪ್ರಭುನೋಲ್ ಮಹಾನ್ ಸೇವಕ್ ತ ಪ್ರಾರ್ಥನಾತೆ ಜಾನಕಿ ಆ ಸಭಾ ತೆತ್ತೋಳ್ ಒಂಡೆ ಬಿಲ್ಕುಲ್ ಪಿಜ್ಜಾ ವಾಲೆ ಲೈನ್ ತೆ ಹಂಚಿಕೊನ್ ಉಚ್ಚಿ ಹತ್ತೋಳ್. ಒಂಡೆ ಬಪ್ಪೋಳ್ ಓಳ್ प्रचार क्यान वाले ना टोडी तल प्रभु यीशु ना खुशियाली तक खबर तुन किंच तोड़ ते परमेश्वर ता वचन वोड़ा जीवा तो निर्तो उड़ा वचन ता वेड़ची ते हुड़ तोड़ की वोड़ तो पापी ना जोड़ सिर्फ वोड़ल पापी उन्हें बप्पोड़ प्रचार क्यान वाले प्रभु माने क्यान लाई अनि पछतावा क्यान लाई लोगोड़ उन सामनो वायना निवता सीतुलते यड़ंटे माई मानसा लोड़ भी सामनो वातोड़ोंडे ओड़पनु अध्य अलते प्रभु यीशु मसीना मुन्ने घुटनानु तेगे किसी कुन प्रार्थना क्यान लाई मुर्सी हत्तोड़ उन्हें प्रभु यीशु मसीहन अपनो खुद तोल छुटकारा स्यान वाले न रूप ते माने की तोड़ ये रंटे माई मानसा न पड़ोल श्रीमाना ने श्रीमती मंजिता अपोडाले ओड़पनो मुलुकते प्रभु यीशु मसीना सेवा तलाक से हत्तोड़ उन्हें वोड रंटे माइक ना नड्डूम ते प्रभु ना सेवा तुन क्या लातोड़ उन्हें वोड सेवा तलाई परमेश्वर तोड़ मजबूत हथियार बने मासे हत्तोड़ जन्मा को निध मांदी तुन समझ मायने बच्चो जरूर यही कि दूसरो डून बुरो इंदाना उन्हें खुद तुन दूसरो तल अच्छा समझ मायना बच्चोल पड़ा पाप है एक दिन से ज्यादा फरक हला रोगी ईतुल मानवाल बोल आंदोल पर परमेश्वर ता नजर ते बोल भी अद्दे डोंगा ते उत्तोल है बापी इमट भी उत्तोड़ी अमट सब पापी डांदम उन्हे मा कुन वोड धन दौलत वालेड़ माई मानसन लेका मसीह न क्रूस तक करो वासे कुन प्रभु यीशु मसीह न अपनो खुद तोल छुटकारा सियान वाले माने क्या ना जरूरी है इधने संबंध ते उन दूसरो किस्सा यू नहीं दूसरो देश ते उन दिजनी बद सभा ते पड़ा अच्छा वेसोड़ी वार तो उन्हें सब वेसोड़ी नू किंची कुन पड़ा खुश आतोड़ इधने बात ते वड़ुल मानवल भीड़ ता नड्डूम तल आ जनिन करू मत तुल उन्डेद जनिन वन तुल की ये जुवन मायनी बपोड़ी मा वेसोड़ी वार्सी रही मासी तोनी अन्नपनो जगत परो उच्चिकोन सोचे कि सिरे मासी तो ना कि यदि मट अपनो लेंगा नी अपनो वरदान तुन प्रभु न सुप्रत किसी सी की ते इदिन तल प्रभु यीशु मसीह न काम तुन बहुन अचंबो लाभ यानी कि फायदा पुट्टल इदिन संग ने बोल जुआन प्रचार क्यान वाले इदमांदी ते इहुन भी जोड़े किसी सी तुल कि परिम्मा अच्छो ही पापी आइये जित्तो की बड़ुल सड़क तपरो झक्कम जोड़ आता के कल उड़ान वाले अनि गल्लिंग ने मंदन वाले वैश्यल आईताई पर नाकुन मिकुन इहुन वैत्ता की खुशी आईताई कि यदि मट वोन करूं यानी कि प्रभुन करूं वासिंदा की ते परमेश्वर तोल मर्री प्रभु यीशु मसीह ना कीमती नत्तो निवांग सब पापनल नरसी को निकुन बोल चोक पाक वाले बने किसी स्यानुल अजनी पड़ा घमंड ते निंता वाले घमंड ते वंतु की श्रीमान जी निवा ढंग पड़ा ही भेजे दिता लेका आयो उंडे उन इंजी को नद मुन्ने बड़े मासी अत्तो उंडे बप्पुड़ा धनजी रहे मासीता वो जुआन प्रचार क्यान वाले मानवाल वंतुल की ये जनी नी नावा इतल मध्य भी इरादा अलमत्ता नावल संग वाले नी नावा मतलब नीवा बेजती क्या ना अलमत्ता पर नावा प्रभुन से प्रार्थना है कि परमेश्वर ता पवित्र आत्मा निकोन उन्दी दे जरूर बदले गल नावड़ प्यारोड़ी इदन बात ते सब लोगोड़ अपनो अपनो रोकने चले मातोड़ पर अजनी रात ते चैन तल नाम चेले सके मायो सकाले आईना पहले रण बजे ना करीबन देत तो ने अपनो पलंग ता बरोबरी ते घुटना टेक किसी तो प्रभु यीशु मसीह ने अपनो छुटकारा स्याल वाले रूप ते माने किसी ये तो और नैद जनी उन्दी पड़ाचा भजन तुन भी लिखी की थाई बहुनन ना आंदन नी बगर उन्दी मांदी पर नी वन अत्तु डल माखुन मावों पाप न माफी पुटी थाई उन्द नी व पड़ोडे माखुन छुटकारा पुटसिरे माइताई ಪ್ರಭು ಪ್ರಭು ಅನ್ನ ಮೀಕರೂಂ ವಾಯ್ತೋನ ಬಹುನನ್ನ ಅಯ್ಯನ್ ನಾಕು ನಿಮಟ್ ಕಬೂಲ್ ಕಿಸಿಯೇನ ಮಾಪಿಯನಿ ತಸಲ್ಲಿಸಿಂ ಸಿರಪ್ ನಿವಾಯಿ ಪಡೋಡೆ ಪ್ರಭು ಯೇ ಪ್ರಭುನಿ ಅನ್ನ ನೀಕರೂಂ ವಾಯ್ತೋನ ಇದೇ ಭಜಂತ ಮತ್ಲಬ್ ಮಂಜಿತ ನವಡ್ ಪ್ಯಾರು ಸಂಗ್ವಾಲರಿತ್ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಾಕು ನಿಗ್ಗ ಇವನ್ ಕರೆಚ್ಚರೆ ಮತ್ತು ಲೈ ಬುನ ವಿಶ್ವಾಸ್ ಕಮ್ಜೋರಾನ್ ಓನ್ ಮಿವ ಸಂಗ್ನೆ ರಾಜಿ ಖುಷಿ ತೆವಾಯ ಸೇಮ್ಟ್ ಪರ್ ಓನ ವಿಚಾರ್ಥಿನಲ್ ಬಹಸ್ ಮಿನಿ ಕೇಮಟ್ ಬುನ ಇತಲ್ ವಿಶ್ವಾಸ್ ಆಯಲ್ ಕಿ ಬಳಂಗೆ ಬಿ ತಿಂದಾನ ಅಸಲಾಂದ್ ಪರ್ ಕಮ್ಜೋರ್ ನ ವಿಶ್ವಾಸ್ ಅವನ್ ಆಯಲ್ ಕಿ ವರ್ ರೈ ಸಬ್ಜಿ ಭಾಜಿ ತಿಂದಾ ತೋಲ್ ತಿವೋಲ್ ಬಳಂಗೆ ಬಿ ತಿಂದಾ ತೋಲ್ ಬುಲೇಲೆ ತಿಂದಾನ್ ವಾಲೆನ್ ಹಲ್ ಕೊಹಿಲ್ಲೆ ಸಮಜೆ ಮಾಯೋಲ್ ಬೋಲಲ್ ತಿಂದಾನ್ ವಾಲೆನ್ ಪರ್ ಇಹುನ್ ದೋಸ್ ಮಿನಿ ಲಗೆ ಕೇವಿಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓನ್ ಮಂಜೂರ್ ಕಿ ತೋ ಲೈ ಇವ ಬೋನಿ ಕಿ ದೂಸರೋನ್ ಪರ್ರೋ ಸೇವಕ್ ಪರೋ ದೋಸ್ ಲಗೆ ಕೇವನಿ ಮಂಜೂರ್ ಯಾ ನಾ ಮಂಜೂರ್ ಕ್ಯಾ ನವೋನೋಲ್ ಮಾಲಿಕ್ ನಾ ಕೈಕ್ ನ್ಯಾನ್ ಮಂಜೂರ್ ಜರೂರ್ ಆಯಾನೋಲ್ ಬಾಳಿ ಕಿವೋ ನಾ ಮಂಜೂರ್ ಇನ್ ಪಕ್ಕೋ ಕ್ಯಾ ನಾ ಮಾಲಿಕ್ ನಾ ಹಕ್ತ್ಯಾಂತ್ ಬೋಳೆ ಬೋಳೆ ಇಂದ ತೋಡ್ಕಿ ಬವೆ ಬವೆ ದಿಯಾಂಗ್ ನಾ ಖಾಸ್ ಮತ್ತಲಬ್ ಇದಾನ್ ಒಡೆ ಲೈ ತೋಡ್ ಇವನ್ ಇಂದ ತೋಡೈಕಿ ಸಬ್ ದಿಯಾಂಗ್ ಬರೋಬರ್ ಆಂದು ಬೋಳುಲ್ ಬೋಳುಲ್ ತನ್ವ ತನ್ವ ಮಂತೆ ಫೈಸಲ ಕಿವಿಲ್ ಬೋಲ್ ದಿಯ ಮುನ್ನೆ ಮಾನಿಕೆ ಅತ್ತೋಲೈ ಓಲ್ ಇವನ್ ಪ್ರಭುನ ಇಜ್ಜತ್ ಲೈಕೆ ಅತ್ತೋಲೈ ಬೋಲ್ ತಿಂದ ಅತ್ತೋಲ್ ಓಲ್ ತಿಂದಾನ ಸಾಮಾನ್ ತಿನ್ನಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಧನ್ಯವಾದ್ ಕಿಸಿ ತಿಂದ ತೋಲ್ ತೆ ಪ್ರಭುನ ಇಜ್ಜತ್ ಹಿನ್ನಲ್ ತಿಂದ ತೋಲ್ ಅನೆ ಬೋಲ ಇಲ್ಲೇ ತಿನ್ನೋಲ್ ಬೋಲ್ ಬಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಧನ್ಯವಾದ್ ಕಿಸಿ ಪ್ರಭುನ ಇಜ್ಜತ್ ಕ್ಯಾ ತೋಲ್ ಮಾ ಇಪಿಟಲ್ ಬೋಲೆ ತನ್ವತ್ಲೆ ನೊಹೆಲೆ ಪಿಸ್ಸೋಲ್ ಯಸಾಯೋಲ್ ಪಿಸ್ಸು ತೋಡಾಡ್ತೆ ಪ್ರಭು ನಿನ್ನಲ್ ಅನಿ ಸಾಯ್ ತೋಡಾಡ್ತೆ ಪ್ರಭು ನಿನ್ನಲ್ ನಾವಡ್ ಪ್ಯಾರೋ ಸಂಗ್ವಾಲೆಡಿ ಇಂಗ ಮಾವ ನೇಟೈ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗೈ ಖತಮ್ ಆಯ್ತಾಯ್ ಮುನ್ನಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಮೆಸೆ ಫಿರ್ ದೂಸರೋ ಬಾರ್ ಮುಲಾಕಾತ್ ಆಯಲ್ ಪ್ರಭು ಈಶು ಮೆಕುನ್ ಸಪ್ತೂನ್ ಬರ್ಕತ್ ಸೇವೆ
इन्नी के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होए ते इमार्ट मासे इद पताते संपर्क किम मावा पता है यो कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजन बाग नागपुर नालुंग नालुंग 00004 महाराष्ट्र पता उन्दी बार ओंडे केंटी एनाट कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजन बाग नागपुर नालुंग नालुंग 00004 महाराष्ट्र इमाट मासे ईमेल पता ता जरिया ताल भी संपर्क किसी सके माय तोड़े मावा ईमेल पता है gondi@radio882.com gondi@radio882.com मुन्नीडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन सब तुन बरकत सेवे।